परम पूजनीय स्वामीजींच्या कृपेने आपण आधीच म्हणजे पंढरपूरला जायच्या आधीच भगवंतांच्या भक्तीच्या प्रेमाची चव चाखत असतो. त्यात पंढरपूरला जाऊन आल्यावर तर या भक्तिरसात आपण चिंब न्हाऊन निघाले आहोत. भगवद्गीतेतला जो 12वा अध्याय आहे की ज्याचं नावच भक्तियोग असं आहे, त्या 12व्या अध्यायाच्या पठणाने आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. आपल्या इथले केंद्रात येणारे सर्व तरुण मुलं आणि मुली साधक हा 12वा अध्याय म्हणतील, आपण ऐकूया. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ या केंद्राचं जर वैभव का असेल तर ही सर्व तरुण सुशिक्षित मुलं की ज्यांनी खूप सुंदर असा 12वा अध्याय म्हटला की ज्या एका पवित्र वातावरणात आता आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. चला पंढरीशी जाऊ, रखमादेवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संता महंता होतील भेटी, आनंदो नाचो वाळवंटी, तेथे तीर्थांचे माहेर, सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे उद्गार त्यात सद्गुरु मुखातून आपल्याला पंढरपूरला ऐकायला मिळाले. या अभंगाची पुरेपूर प्रचिती आपण सर्वांनी घेतली आहे. खरं म्हणजे स्वामीजींचं जे स्वप्न होतं की सर्व साधकांनी एकत्र येऊन काही एक साधना करावी, साधनाधिष्ठित परमार्थ स्वामीजींना अभिप्रेत होता. स्वामीजींचं स्वप्न, स्वामीजींची कल्पना स्वामी मकरंदनाथांनी भुगाव येथे तर प्रत्यक्षात आणून दाखवलीच, पण भुगावला आपल्याला एका संख्येची मर्यादा पडते. आपण जास्तीत जास्त 40 जण तिथं एका वेळेला जाऊ शकतो, पण श्री क्षेत्र पंढरपूर इथे गेल्याचा एक फायदा म्हणजे आपण सर्वजण मिळून हजार साधक तिथं उपस्थित होते, हजार सुशिक्षित खूप चांगल्यापैकी संसार आणि परमार्थ करण्याची जिद्द बाळगणारे. तसं म्हटलं तर हा एक चमत्कारच वाटतो, कारण पंढरपूरला अनेक जण येत असतात, अनेक कार्यक्रम होत असतात, पण स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण अंतरंग शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या इथं प्रत्येक महिन्यात एक मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती संकल्पना अशी आपण ठेवत असतो की ज्याचा त्या त्या महिन्यात अभ्यास आणि वारंवार असा अभ्यास होत असतो. आता सुद्धा या महिन्यातली कल्पना स्मरण अशी आहे, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. जसं समर्थ सांगतात तर आपल्याला ही संधी मिळत असते. आपण साक्षीत्व, शरणागती, अंतर्मुक्ता, स्मरण, प्रेमभाव अशा एका भक्तीच्या प्रकाराच्या अवस्थेचा आपण अभ्यास करत असतो. अंतरंग शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे नेमकं काय झालं, तर या पाचही संकल्पना एकत्रित आपल्याला या 3.5-4 दिवसात एकत्रित अभ्यास करण्याची संधी मिळाली. आपण सर्वजण साक्षी राहण्याचा प्रयत्न करत होतो. भगवंतासमोर, सद्गुरूंसमोर अत्यंत शरणागत भाव कसा ठेवता येईल याचा प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत होतो. शरणागतीमुळेच अंतर्मुक्त येत होते. तिथले जे कार्यक्रम होते तर ते सगळे कार्यक्रम आपल्याला अंतर्मुख करायला प्रवृत्त करणारे असेच होते. अंतर्मुक्तेमुळेच इतर विचारांना फाटा दिल्यामुळं भगवंताचं, बोधाचं सहस्मरण होत होतं, किंवा तसा त्या स्मरणात राहण्याचा आणि मग तिथल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आपण सर्वजण तसाच प्रयत्न करत होतो. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रेमभाव. भगवंताविषयीचं प्रेम तर दाटून आलंच, दाटून येतच होतं. ध्यानानंतर स्वामीजी जे अभंग वाचन करत होते तर भगवंताविषयीचं प्रेम कसं असतं हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळत होतं. स्वामीजींच्या वाचनामुळे त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू, भगवंत प्रीत्यर्थ येणारे अश्रू बघून आपल्याही डोळ्यात तसेच प्रेमाश्रू येत होते. आणि यामुळेच की काय, एरवी आपण सर्वजण एकमेकात अत्यंत प्रेमाने असं आपलं वर्तन होत होतं. हजार साधक तिथं जाणार म्हटल्यानंतर तशी व्यवस्थाही तशीच करावी लागली, अनेक समित्या त्यासाठी निर्माण कराव्या लागल्या. खूप आता आपण म्हणजे इथं जवळपास 200-250 असे साधक एकत्र जमलेलो आहोत. या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि स्वामीजींच्या संकल्पामुळं, स्वामीजींच्या कृपेमुळं ही जी आनंद यात्रा होती ही खरंच यशस्वी झाली. आपण आता थोडक्यात काही समित्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात काही अभिप्राय ऐकूयात, कारण याच्यासाठी फार मोठं नियोजन आवश्यक होतं. खूप आधीपासून आपण या नियोजनाला सुरुवात केली होती. काही समित्यांपैकी पहिली समिती एक मंडप व्यवस्था सद्भक्त श्री गिरीश फाटक आपल्याला सांगतील. आपल्याला माहिती आहे की गिरीश दादांचा या सेवा कार्यात खूप मोठा असा वाटा असतो. स्वतः कॉर्पोरेट लेवलवर ते कन्सल्टंट म्हणून काम करतात याची आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण असं असून सुद्धा स्वामीजींच्या सेवेला, स्वामीजींच्या कार्याला कसं प्राधान्य देता येतं हे त्यांच्या उदाहरणावरनं आपल्या लक्षात येतं. गिरीश दादा
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपल्या मंडळाचं धोरण म्हणजे कुठल्याही कामाचं अतिशय उत्तम असं नियोजन प्लॅनिंग करायचं, जे काम करायचं ते समित्यांमध्ये विभागायचं आणि समिती प्रमुख नेमायचे। पण हे नियोजन करणारे साधक केवळ नियोजन करणारे नसून केलेल्या नियोजनाची अतिशय उत्तम प्रकारे अंमलबजावणी यावी यासाठी तन मन धनानं झटत असतात। तसंच या झालेल्या कामाचा ठराविक काळाने सर्व समिती प्रमुखांबरोबर रिव्ह्यू घेतला जातो आणि या समित्यांचा आपापसातला समन्वय उत्तम प्रकारे कसा असावा याचा देखील नीट विचार केला जातो। आज आपण मंडप ऑडिओ इलेक्ट्रिकल तसंच स्वामीजींची दर्शन व्यवस्था आणि निवेदन समिती असा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत। या सर्व समित्यांचा आढावा घेण्याच्या पूर्वी या पंढरपूर आनंद यात्रेच्या दरम्यान मला माझा मित्र सद्भक्त राम धुमाळ ह्याची अतिशय प्रकर्षाने आठवण झाली, कारण या सर्व समित्यांमध्ये तो अतिशय झोकून देऊन झटून असा काम करत असे। सद्भक्त दिनेश हिप्परकर यांनी या मंडपाचे डिझाईन केलं, ते स्वतः अतिशय उत्तम असे आर्किटेक्ट आहेत आणि जसजसा इतर समित्यांकडून त्यांना सूचना येत गेल्या त्या प्रत्येक सूचनेकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघून त्यांनी मंडपाच्या डिझाईनमध्ये वेळोवेळी बदल केले।
कृपया सर्वांनी थोडं पुढे,
सर्वांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। मंडपाच्या डिझाईनमध्ये अनेक सूचना येत गेल्या आणि या सूचनांकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने त्यांनी बघून वेळोवेळी बदल केले। तसंच इलेक्ट्रिकल बैठक स्टेज अशा विविध समित्यांबरोबर अतिशय सुंदर असा समन्वय त्यांनी साधला। मंडपाचे डिझाईन प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण पंढरपूरमध्ये मनमाडकर या पंढरपुरातील कॉन्ट्रॅक्टरवर पूर्णपणे अवलंबून होतो। तसंच तिथे झालेल्या जोरदार पावसामुळे मंडप वेळेत उभा करणं हा मोठाच चॅलेंज होता। पंढरपूरचा मुकुंद पुजारी यांनी या मंडप वेळेत उभा राहावा यासाठी अतिशय कष्ट तिथे घेतले। त्याचबरोबर सद्भक्त शशांक महाजन जे स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांनी या मंडपाच्या इलेक्ट्रिकलच्या कामाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलीच, पण मंडप वेळेत उभा राहावा म्हणून ते 16 तारखेलाच दिनेश बरोबर पंढरपूरला गेले आणि त्यांनी आणि दिनेशनी अतिशय मेहनत घेऊन मंडप वेळेत उभा राहील ही जबाबदारी पार पाडली। मनमाडकरांच्या बरोबर मंडपाच्या व्यतिरिक्त इतर समित्यांचा देखील समन्वय साधणं आवश्यक होतं, कारण स्टेज उभारणं, बैठक व्यवस्था, भोजनाचा मंडप हे सर्व त्यांच्या बरोबरचा समन्वय मी आणि दिनेशने मिळून सांभाळला। तसंच सर्व समिती प्रमुखांबरोबर 17 तारखेला साईट मीटिंग घेऊन कामाच्या प्रायोरिटीज ठरवल्या आणि त्याप्रमाणे सर्व इम्प्लिमेंटेशन केलं। तसंच याची आर्थिक बाजू देखील सद्भक्त दिनेशनी सांभाळली। 20 तारखेला आपल्या दिंडीच्या वेळी जो मुसळधार पाऊस झाला त्यावेळी जवळपास कुठेही गळती नव्हती, मंडप पूर्णपणे सुरक्षित होता। मंडपाच्या सर्व बाजूंनी योग्य प्रकारे चर खणण्याची जी दूरदृष्टी दिनेशने दाखवली त्यामुळेच हे कुठलंही लिकेज तिथे झालं नाही। इथल्या ऑडिओ व्हिडिओच्या समितीची पूर्ण जबाबदारी हेमंत पाटील यांनी घेतलेली होती। ते स्वतः इंजिनियर असून टेक महिंद्रामध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहेत आणि त्यांनी या ऑडिओ व्हिडिओ समितीची जबाबदारी सद्भक्त उमेश तेंडोरे, परीक्षित गोडबोले आणि दिलीप काळे यांच्या मदतीने समर्थपणे पार पाडली। उमेश तेंडोरे हे एमटेक असून जॉमेट्रिक सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात। तसंच परीक्षित हा देखील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगची सर्व जबाबदारी पार पाडली। तसंच सद्भक्त काळेकाकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी पार पाडली। त्यांच्या व्हिडिओनी पंढरपूर आनंद यात्रेतील प्रत्येक हृदयस्पर्शी आनंदाचे भावाचे असे क्षण अतिशय नेमकेपणाने टिपलेले आहेत। आपण जेव्हा याची व्हिडिओ सीडी बघाल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की किती सुंदर व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं आहे. स्वामीजींच्या दर्शन व्यवस्थेचं नियोजनाचं काम मानसीताई आणि सद्भक्त अभयकुमारांनी मिळून केलं. नमस्कार बस क्रमांकाप्रमाणे 3 दिवसात विभागून ठेवण्याची योजना केलेली होती आणि या योजनेचं इम्प्लिमेंटेशन देखील प्रामुख्याने सद्भक्त मानसीताई आणि स्टेज व्यवस्थेमधील कार्यकर्ते तसंच सद्भक्त श्रीपाद शेंडे ते आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत तसंच अनेक तरुण मुलं आणि मुली यांनी ही जबाबदारी सांभाळली. यात नमस्कार वेगाने आणि भावाला धक्का न लागता होतील हे त्यांनी प्रामुख्याने पाहिलं. निवेदन समितीचं काम म्हणजे सर्व समित्यांशी समन्वय साधून निवेदन देणं, त्यामुळे याच्याबद्दल मी फारसं काहीच निवेदन आता देत नाही. 17 तारखेला पंढरपूर आनंद यात्रेसाठी स्वामीजींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते की जिथे जिथे मी करतो असं वाटतं तिथे आपल्याबरोबर स्वामीजी होते आणि त्यांच्या कृपेमुळे हे झालं असा पक्का भाव तुम्ही अंतःकरणात ठेवा. माझ्यापुरता स्वामीजी पंढरपूर आनंद यात्रेत तुमच्याच कृपेने हा भाव ठेवायचा अभ्यास मी मनापासून प्रयत्न केला.
गिरीश दादांनी अगदी नेमक्या शब्दात आणि नेमक्या वेळेत आपल्या समितीचा आढावा घेतला. पंकज दादा आता आपल्याला भोजन समितीचा आढावा सांगतील. भोजन समितीबद्दल पंकज दादांबद्दल आपल्याला सांगायला नकोस. आपल्या प्रत्येकाला खूप आपले जवळचे वाटणारे असे जे आहेत असे पंकज दादा. मात्र आता इथून पुढे जी प्रत्येक समिती आपल्या कामाचा आढावा करेल तर प्रत्येकाने 5 मिनिटाचा वेळ पाळावा. पंकज दादा मी म्हणत नाही कारण नंतर भोजन आहे, भोजन समिती त्यांच्याकडे असल्यामुळे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सगळ्यांच्या जिव्हाळ्याची आणि आनंद यात्रा नीट होण्याची जबाबदारी घेतलेली अशी ही जम्बो समिती होती. अर्थात या समितीचं नियोजन केटरर ठरवण्यापासून सुरू झालं होतं आणि त्याच्यात 2 मुख्य मुद्दे होते. एक म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि तिथल्या भोजनाची व्यवस्था. पिण्याचं पाणी आपण पंढरपूर मधलाच एक वेंडर आयडेंटिफाय करून त्याचं पाणी 2-3 वेळा पुण्यामध्ये लॅबमध्ये चेक करून मग पास केलेलं होतं. मेडिकल समितीबरोबर टायअप ठेवून मधनं मधनं आढावा घेण्यात येत होता की कोणाच्या पोटाच्या तक्रारी नाहीयेत ना. शेवटच्या दिवशी 2-3 तक्रारी आल्या पण त्या साधकांनी कबूल केलं की थोडं बाहेरचं काही खाल्ल्यामुळे पोट बिघडलेलं होतं, त्यामुळे ह्या समितीवर त्याचा तेवढा ताणाचा प्रश्न आला नाही. पण सर्व मंडळींनी ही स्वामीजींची सेवा म्हणून हे काम केलं. या समितीमध्ये 125 सदस्य होते आणि हे 125 सदस्य 4 विभागांमध्ये विभागले गेलेले होते. एक सुकाणू समिती किंवा मध्यवर्ती समिती होती, तिने महत्वाचा निर्णय घेणं, पॉलिसीज ठरवणं आणि प्रत्यक्ष लक्ष देणं आणि आर्थिक व्यवस्थापन करणं असा बोजा उचललेला होता. त्यांना सपोर्टिव्ह म्हणून जी सिस्टीम एक ठरवलेली होती त्यांनी ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी होते की नाही हे बघितलं. आणि तिसरी होती ती दैनंदिन व्यवस्था होती की जिथे 110 साधकांनी काम केलं, म्हणजे प्रत्येक जो आपण काउंटर लावलेला होता त्याच्या पाठीमागे आपल्यातलेच साधक उपस्थित होते आणि जेवण भराभर मिळेल आणि रांग लवकर संपेल असं बघितलं गेलं. अर्थात इथनं निघताना सगळेच जण एकदम निघत असल्यामुळे 2 साधकांनी मात्र मागे थांबून सर्व बसेसच्या नाश्त्याची व्यवस्था पाहिली. सद्भक्त रवी कोवाडकर आणि अद्वैत धर्माधिकारी यांनी 20 च्या 20 बसेसमध्ये नाश्त्याचे बॉक्स दिल्यानंतर रवी आला नाही पंढरपूरला, पण तो पहाटे 4:15 येऊन त्यांनी हे सगळं काम केलं. म्हणजे एवढ्या करताच हे सांगितलं की आपण येत नसलो तरी ह्या कामामध्ये किती मनापासून सर्वजण सहभागी होतात याच्याकरता फक्त हा उल्लेख केला. जमेची बाजू म्हणजे केटरर्स जे होते पंढरपूरचेच होते मकरंद आणि महेश उत्पात, त्यांचा जो नेहमीचा अनुभव आहे, त्यांचं स्वतःचं कार्यालय तिथे आहे, तर त्यांनी नंतर असं प्रांजळपणे कबूल केलं की सर्व साधकांनी इतक्या शिस्तीमध्ये आम्हाला कोऑपरेट केलं त्यामुळे 80% भार आमचा कमी झाला, अन्न फार टाकलं नाही कोणीच, त्यामुळे नंतरची साफसफाई आणि जे होतं त्याचाही आमच्यावर काही फार लोड आला नाही. एक तास ते एक तास 10 मिनिटं एवढ्या वेळात 1000 लोकांचं रोजचं जेवण उरकत होतं, याचा आपण सगळ्यांनी खरं तर अनुभव घेतलेला आहे. फक्त त्या दोघांना अंदाज येईस्तोवर सुरुवातीच्या 1.5 दिवसामध्ये म्हणजे 2 जेवणांमध्ये थोडा जरा आपल्याला पुढे मागे झालं, पण आपल्या इथे येणारे सद्भक्त जयंत टोणगावकर यांनी न बोलता त्यांच्या अनुभवाचा सेवा म्हणून महेश आणि मकरनला जो फायदा करून दिला त्यामुळे ही समिती एकदम हलकी फुलकी अशी होऊन गेली. त्यांनी एक हाती ह्या दोघांना स्वयंपाकघरामध्ये उभं राहून अंदाजाचं सगळं गणित सांगितलं आणि त्यामुळे नंतर कुठेच प्रश्न आला नाही आणि तासाभरात हे सगळं रिकामं व्हायला लागलं. तसंच एक आणखीन इथे उल्लेख करावा असा वाटतो, आपल्या इथे येणारा सद्भक्त अमित पुरंदरे आणि त्याची पत्नी सौ आरती पुरंदरे, या दोघांनी पहिल्यापासून आपल्या घरातलं कार्य आहे अशा पद्धतीने, खरं तर महेश आणि मकरंद त्यांचे भाऊ लागतात आरतीचे, पण कुठल्याही प्रकारचा नातेसंबंध आणि सॉफ्ट कॉर्नर न ठेवता एखाद्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर जसं आपण निगोशिएट करून हे ठरवावं तशा पद्धतीने त्यांनी ते ठरवून घेतलं आणि शेवटपर्यंत ते पार पाडलं. अमितच्या वडिलांचं खरं तर आपण पंढरपूरला जायच्या आधी 13 दिवस निधन झालं, पण त्यांनी ते सगळं बाजूला ठेवून तो तसा तिथे सहभागी झाला. थोड्या त्रुटी काही ज्या राहिल्या त्याच्याबद्दल आमची समिती सर्वांची क्षमा मागते. थोडा पालखीच्या वेळेला चहाच्या निरोपाचा थोडा गोंधळ झाला त्यामुळे जरा एक अव्यवस्था निर्माण झाल्यासारखं चित्र दिसलं, पण पुढच्या आनंद यात्रेत मात्र अशा पद्धतीचा एक अनाहूतपणे कोणीतरी पाठवलेला कान गोष्टीसारखा पोचलेला स्वामीजींबरोबर गेलेला जो निरोप होता तो सुद्धा थांबेल आणि अशा पद्धतीने होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. बाहेरगावच्या साधकांना डब्याची व्यवस्था जशी आपण गुरुपौर्णिमेच्या वेळेला करतो तशीही समितीने केली नागपूर आणि बारामतीच्या लोकांकरता, आणि आपल्या सर्व एसटी बसेसमध्ये येताना घरी गेल्यावर भगिनी वर्गाला आता काय करायचं गेल्यावर एवढं दमून तोही प्रश्न राहू नये म्हणून पराठ्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि पांडुरंगाचा प्रसाद, सुरेश इथे उपस्थित आहे सद्भक्त सुरेश बडवे, त्यांनी 2 वेळा पाठवला तो सर्व अन्नात घालून सर्व साधकांना मिळेल अशीही व्यवस्था करण्यात आली होती आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून प्रत्येकाला 2-2 लाडू पण आपण दिले. सर्व चव ही पुण्याच्या मंडळींना आवडेल, झेपेल आणि त्रास होणार नाही याची वारंवार समितीतल्या सदस्यांनी तिथे थांबून दक्षता घेतल्यामुळे मला वाटतं ही समिती यशस्वी झाली असं वाटतं. अशीच सेवा स्वामीजींच्या कृपेने पुढच्या पंढरपूर आनंद यात्रेत आम्हाला करायला मिळावी ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो.
पंकज दादाने सांगितलं तसं खरंच अतिशय शिस्तबद्ध असं हे शिबिर झालं की ज्या शिबिरामुळे पंढरपूर मधले स्थानिक सुद्धा खूप प्रभावित झाले. मंडळाचं काम कसं चाललं याची एक झलक स्वामीजींनी आपल्या तिथल्या सगळ्यांना आपल्या सर्वांना करून दिली. यानंतर या आढावा याच्यात ऑफिसची जबाबदारी सांभाळणारे सद्भक्त श्री माडेवाले काका आपल्याला सांगतील की ऑफिसचं काम हिशोब व्यवस्थासाठी एक स्वतंत्र समिती होती. आपल्या इथं अनेक चार्टर्ड अकाउंटंट येतात, त्यापैकी एक सद्भक्त श्रीपाद शेंडे हे या समितीचे प्रमुख होते आणि माडेवाले काकांबरोबर आपल्या सगळ्यांनाच एक चांगला असा सेवा करण्याचा एक प्रत्यय घेता आला. माडेवाले काका काय सांगतात ते आपण ऐकूया. माडेवाले काका आपल्या सगळ्यांना माहिती, स्वतः स्टेट बँकेत सातारा सिटी मेन ब्रँचचे चीफ मॅनेजर म्हणून ते रिटायर झालेले आहेत. म्हणजे स्केल फोर खूप अशी मोठी पोस्ट त्यांची होती, पण इथं अत्यंत नम्रतेने ते सेवा करत असतात. आता सुद्धा ते मला बोलू देत नाहीत, त्यामुळे मला थांबावं लागलं.
ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन आणि आर्थिक समिती यांची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या कार्यक्रमाचे नियोजनापूर्वी आर्थिक समितीला महत्व येतं, कारण त्याशिवाय आपला पुढचा कार्यक्रम सुरू होत नाही. आर्थिक समिती आमच्या समितीचे प्रमुख आहे शेंडे, नंतर श्री धावते बंधू शिंदे काका, सुनीलराव वाघ, मोदी काका, श्री गिरीश कुलकर्णी, गिरीश पाठक, इतके लोक आम्ही काम करत होतो. जेव्हा जाहीर झालं आपलं कार्यक्रम आणि पहिल्या समिती जी सुरुवात जी ज्या समितीने कामाला सुरुवात केली ती म्हणजे आमची पैसे गोळा करणे. जी ऍक्शन होतो ना, सगळ्यात पहिली ऍक्शन मध्ये जी आली समिती आमची, आणि इतकं फास्ट अँड क्विक काम झालं आमचं की 750 बुकिंग झाल्यानंतर जेव्हा हे सुरू झालं आपलं वेटिंग, तेव्हा अनेकांनी मला येऊन सांगितलं की आता सुरू झालं लगेच संपलं कसं काय, अजून तर आम्ही जायचं की नाही विचार करायच्या आधीच म्हणजे तुमचं संपलं, म्हटलं वेटिंग चालू आहे आणि स्वामीच्या कृपेने तुम्हाला मिळेल असं म्हटलं अगदी खात्री ठेवा येईलच. पण बऱ्याच लोकांनी थोडस नाराजी व्यक्त की इतकं लवकर कसं संपलं, तर पैसे वसुलीचं काम अत्यंत फास्ट आणि अतिशय अॅक्युरेट काम झालं. या समितीमध्ये काम करत असताना मागच्या वेळेसच गेल्या माझ्या वाढदिवसाला मी स्वामींना म्हटलं होतं की आता 67 झालंय आणि जे काय करायचं तुम्ही आता करून घ्या माझ्याकडून, आणि स्वामींनी ते अगदी मनावर घेतलं. त्यामुळे कुठलंही जरी थोडंसं असलं तरी एकदम व्यवस्थित काम करता आलं मला आणि करू शकतो मी सध्या स्वामीजी. तर या समितीचा जमा आणि खर्च थोडक्यात अगदी सांगतो तुम्हाला, साधारण 22 लाख रुपये आपण लोकांनी दिले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी बसमध्ये आले त्यांनी 2200 आणि बाकीच्या काय जी असतील कमी जास्त ठरवले मंडळाने त्याप्रमाणे अतिशय प्रॉम्प्टली लोकांनी पैसे दिले. आणि खर्च जो आहे साधारण याचा जे चिल्लर ज्याला म्हणतो आपण किरकोळ खर्च तो जवळजवळ 1,29,000 रुपये झालेला आहे. आता हे डिटेल काय वाचत नाही. आणि मोठा जो खर्च आहे एसटी भाडे 6,82,000, भोजन व्यवस्था 5,18,000, लॉज भाडे वेदांत 34,000, मंडप व्यवस्था 1,90,000, स्वयंपाकघर 26,000, हॉटेल शिवराम 21,150, गजानन महाराज निवास संस्था व्यवस्था 2,00,000 आणि डेल्टा स्टँडर 55,000, असे जवळजवळ 18,57,000 म्हणजे जवळजवळ 19 लाख रुपये खर्च झाले आहे. अजून काही म्हणजे जरा म्हणजे भोजन व्यवस्था जी आहे त्यांचे साधारण पैसे अजून द्यायचे आहे आपल्याला, आणि काही लोकांना अजून आणखी म्हणजे काय लोक सर्व आपल्या व्यवसाय सांभाळून नोकरी सांभाळून मंडळासाठी वेळ देत असतात, त्यामुळे तेवढं आपण एकदम कुणाला असं घाई अपेक्षा करू नये असं माझं मत आहे. त्यामुळे लोक त्यामुळे आणखी तो खर्च वाढण्याची अजून आहे, खर्च वाढेल अजून, तर असा हा खर्च आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या लोकांना आढावा दिला होता कुणाला ज्या प्रत्येकाला त्यांच्या कामाप्रमाणे त्यातले विशेष म्हणजे उल्लेख म्हणजे बस प्रभुखांना जे दिले होते 20,000 रुपये, तर त्यांनी अगदी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी सगळ्यांनी अगदी प्रॉम्प्टली एकाच दिवसात 20 लोकांनी सगळा खर्च आणि त्यांचा हिशोब दिला. हे खरं मी ते मुद्दाम मेन्शन करतो कारण अतिशय त्यांनी आणि विशेष याचं श्रेय आमच्या गिरीशजनांना आहे, त्यांनी इतक्या व्यवस्थित सूचना दिल्या होत्या त्यांना, त्यामुळे गिरीश या बस प्रमुखांनी खरोखर आणि 20,000 फक्त अगदी नेमके 8-1,000 रुपये खर्च केले, त्यांनी जास्त खर्च नाही केले. आणि एका बसप्रमुखाने एकही खर्च न करता 1,000 रुपये जसे असे परत केले, बाकी अर्थात असंही नको करायला, जेवढा खर्च त्याने घ्यायला पाहिजे जो स्वतःच्या मंडळाची अशी अपेक्षा नाही की तुम्ही आपले खर्च, पण त्यांनी केलं असं आणि अतिशय रिझनेबल खर्च. मी कारण खर्चावर मी फार बारीक लक्ष असतो माझं कारण स्वामीचा पाठिंबा असतो मला, आणि याबद्दल खरंच सांगतो मी आता एवढं बँकेत 35 वर्ष काम केलं, स्वामीची तुम्हाला आध्यात्मिक बाजू माहिती आहे पण ऍडमिशनची बाजू मला माहिती आहे, ते जर बँकेत असते ते जनरल मॅनेजर पेशी वरच्या पोस्टवर गेले असते, इतकं खरं सांगतो अप्रतिम हे आहे त्यांचं बारीक लक्ष असतं. म्हणजे आपण असं समजून का की आध्यात्मिक असले म्हणजे इकडे काही लक्ष देत नाही असं नाही, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इतकं व्यवस्थित आणि परीक्षा करू शकतो काम, ते मात्र नक्की आहे. तर ह्या सगळ्या लोकांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि याच्यामुळे सगळं जितकं आम्हाला जास्त चांगलं काम करतील, विशेषतः आमचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहे शेंडे आहे, धावते बंधू आहे, हे अतिशय नेहमी आम्हाला मार्गदर्शन जिथे जे अडचण येते त्या ठिकाणी यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं. त्याच्यामुळे एकदम आमचं काम जे आहे ते तुमच्या समोर आहे.
चांगल्यापैकी मळवले काकांनी सांगितलं. काकांनी जे सांगितलं ते अगदी खरंय की स्वामीजींनी खूप प्रत्येक गोष्टीत म्हणजे स्वतः सद्गुरू असून सुद्धा प्रत्येक गोष्ट करण्याची तयारी आणि प्रत्येक गोष्टीच्या नियोजनात स्वामीजींनी वैयक्तिक लक्ष घातलं. आपल्या इथं येणारे सद्भक्त अभिजित धुनफळे आता आपल्याला स्टेज समितीबद्दल सांगतील. अभिजितची आपल्या सगळ्यांनाच खूप चांगली ओळख आहे, ती या पांडुरंगाच्या मूर्तीमुळे झाली की स्वतः अभिजितने ही मूर्ती पंढरपूरची जशी मूर्ती तशी हुबेहूब मूर्ती इथं बनवली. प्रत्येक वेळेला आपले जे मोठे कार्यक्रम असे जे होत असतात त्याची सगळी स्टेजची जबाबदारी सद्भक्त अभिजित धुनफळे हे घेत असतात.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सगळ्यात पहिले म्हणजे स्टेज समिती हे सगळं एक उत्तम टीमवर्क होतं आणि या टीमचा एक भाग मला बनता आला याचा अतिशय आनंद मला होत आहे. आणि याची सुरुवात जी झाली तर परमपूजनीय स्वामीजींनी जसं आता गिरिजांनी सांगितलं की प्रत्येक समितीत त्यांनी अगदी वैयक्तिक लक्ष घातलं होतं, तर स्टेजवरती कुठे बसणार आहे कुठल्या कार्यक्रमाला काय व्यवस्था असणार आहे याची सगळी स्केचेस स्वामीजींनी स्वतः तयार केलेली होती. आम्हाला फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन हे करायचं होतं. आणि दुसरं एक झालं की स्वामीजींनी अजून एक आपल्या इथलं जे नेहमीची आसन व्यवस्था आहे ती नेण्याची आम्हाला परवानगी दिली, त्यामुळे तिथल्या काही गोष्टी बऱ्याच हलक्या झाल्या की तिकडे जाऊन अजून नवीन काही व्यवस्था त्या बाबतीत अशी नाही करायला लागली, कारण आपलं आसनं आणि हे सगळं आपलं तयार होतं. त्यानंतर सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी आणि शेखर चव्हाण यांनी अक्षरशः 100%च्या वर कॉन्ट्रीब्युशन 200% कॉन्ट्रीब्युशन या सगळ्यामध्ये त्या दोघांचंही होतं. आणि आम्हाला तिघांनाही आदल्या दिवशी केंद्राने पाठवलं हे फार बरं झालं. ते आदल्या दिवशी पाठवल्यामुळेच आम्हाला तिथे काही नियोजन करता आलं आणि कामं वेळेत कशी होतील याच्याकडे थोडंसं लक्ष आम्हाला देता आलं. त्यानंतर तिथे उल्लेख करावासा वाटतो म्हणजे आपले जे मंडप कॉन्ट्रॅक्टर होते मनमाडकर त्यांनी अतिशय सुंदर हा मंडप उभारलेला होता. त्यांची सगळी व्यवस्था अगदी चांगली होती. आम्ही जे जे काही त्यांच्याकडे मागितलं त्यांनी अगदी हसत खेळत आमचे तिथे संबंध नंतर तयार झाले, तर त्यांनी फार चांगलं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. त्यानंतर व्हीआयपी रूम जी आपली तिथे वेगळी केलेली होती, तर सद्भक्त मानसीताई आणि सद्भक्त श्री विलास वेद पाठक यांनी त्याची सगळी व्यवस्था अगदी उत्कृष्ट बघितलेली होती. आणि याच्यातही उल्लेख मला मानसीताईचा करावा असं वाटतो की तिने सगळ्या तिथे जी काही थोडी खानपानाची पण व्यवस्था होती ती खूप चांगली मानसीताईनी तिथे सगळी व्यवस्था ठेवलेली होती. आणि वेदपाठक साहेबांचं जे ह्युमन रिलेशन त्यांच्याकडे बँकेमध्ये होतं तर त्याचा आम्हाला तिथे खूप चांगला फायदा झाला. आणि तसंच तिथे ओंकार कुलकर्णी आणि ईश्वरी पुरंदरे हे दोन आमचे तरुण सदस्य त्या दोघांनी पण तिथे खूप चांगलं काम केलं. त्यानंतर उल्लेख करावा असं वाटतं ते म्हणजे करंदीकर कुटुंबियांचा आशिष अनुजा आणि आरोही पण या तिघांनी पण तिथे खूप काम केलं. आणि अजून एक असं सांगावं असं वाटतं की पाद्यपूजेची सगळी तयारी आणि त्यांच्या घरची चांदीचं सगळं सामान त्यांनी स्वतः तिथे आणलेलं होतं. असं कोणी घरचं सामान असं आणणं आणि ते हे करणं हे खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट अशी वाटते. तसंच सद्भक्त कांचनताई तिला आम्ही नेहमी एचओडी म्हणतो, ते आमची हेड ऑफ द डिपार्टमेंट. तसंच शुभांगी नवले यांनी स्वामीजींची व्यवस्था बघितली. सद्भक्त तृप्तीनी हारांची सगळी व्यवस्था बघितली. आणि तिथून निघताना आम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिला SMS हा तृप्तीचा आला की या समितीत काम करायला मिळालं याचा तिला फार आनंद झाला. आणि आम्ही सगळ्यांनीच तिथे अगदी हे होमली रिलेशन झालं होतं, एक कुटुंबियांसारखं तिथे वाटत होतं. त्यानंतर अजून एक उल्लेख करावासा वाटतो, श्री देवमारे हे जे होते या म्हणजे त्यांनी हारांची व्यवस्था आपण हार ज्यांच्याकडून विकत घेतलेले होते, तर त्यांनी असं तिथे नमूद केलं की यावेळेस मी पैसे घेत आहे पण पुढच्या वेळेस मी हे सगळं सेवा म्हणून करणार आहे. आणि त्यांनी आपल्याला 200 गजरे त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिले तिथे. आणि नंतरच्या याच्यात पण खूप कन्सेशन त्यांनी आपल्याला दिलं. आणि त्याच्यानंतर निवास व्यवस्थेचा एक विशेष आभार आम्हाला मानावासा वाटत की आमच्या सगळ्यांची एकत्रित व्यवस्था केल्यामुळे आमचं कोऑर्डिनेशन नीट व्हायला मदत झाली. त्यानंतर शरद जोशीचा एक विशेष उल्लेख करावासा वाटतो, आमच्या समितीत त्याचं नाव नसताना सुद्धा व्हॉलेंटरीली तो प्रत्येक कामामध्ये तिथे आला आणि इथून पुढच्या या समितीमध्ये तो आमचा एक भाग निश्चित असणार आहे. त्यानंतर सीडी कुलकर्णींचा एक उल्लेख करावासा वाटतो की त्यांनी गोळे साहेबांकडून फायर एस्टिंग विषयाचं सगळं समजून घेतलं आणि ते तीनही दिवस स्टेजच्या जवळ त्या फायर एस्टिंग विषयाच्या तिथे ती सगळी व्यवस्था ते अगदी डोळ्यात तेल घालून बघत होते. आणि काही सूचना, एक दोन सूचना फक्त अशा आहेत की बॅकस्टेज जे आपलं असतं तर पडदा आणि मागची भिंत याच्यात जर थोडं आपण पुढच्या वेळेला अंतर ठेवलं तर सारखं स्टेजवरून जायला नाही लागणार, म्हणजे पलीकडे जी धावपळ जी होते ती मागून आपल्याला करता येईल. आणि स्टेजवर अजून एक फॅन हवा होता असं. आणि ही सगळी सेवा स्वामीजींच्या कृपेमुळेच निश्चितपणे पार पडली आणि अशीच सेवा त्यांची घडत राहो ही स्वामीजींच्या चरणी आमच्या सगळ्यांकडून प्रार्थना आहे.
सद्भक्त अभिजितने जसं सांगितलं की अनघा करंदीकरांनी घरचंच काम समजून, तर खरंच आहे आपण सर्वच जण केंद्राचं काम म्हणजे आपलं घरचंच वैयक्तिक काम याच भावनेने करत असतो. माडेवाले काकांनी जसं सांगितलं की कॅश कलेक्शनच्या बाबतीत, तर आपल्या इथे येणारे सद्भक्त श्री माधवराव साखरदांडे की जे स्वतः पूर्वी सिटी बँकेत फार मोठ्या पोस्टवर होते, तिथून त्यांनी विहेरेज घेतली आणि या सगळं याचं बुकिंगचं काम त्यांच्या एकूण समितीने खूप उत्तम प्रकारे सांभाळलं. आपल्या इथं येणारे अनेक काही साधक वेगवेगळ्या बँकेत काम करतात, उदाहरणार्थ सद्भक्त राजू कुलकर्णी, गिरीश टल्लू यांनी हे बुकिंगचं काम खूप मेहनत आणि खूप अत्यंत उत्तमात उत्तम असं त्यांनी करून दाखवलं. यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त सुचित्रा सिंह एक अभंग म्हणतील, तो आपण ऐकू.
रहम नजर करो अब मोरे साई, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुहे माँ बाप भाई, रहम नजर करो. मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं ना जानू अल्लाह इलाही, मैं ना जानू अल्लाह इलाही, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुहे माँ बाप भाई, रहम नजर करो. खाली जमाना मैंने गवाया, साथी अखी का किया न कोई, साथी अखी का किया न कोई, रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुहे माँ बाप भाई, रहम नजर करो अपनी मस्जिद का, झाड़ू करूँ है अपनी मस्जिद का, झाड़ू करूँ है मालिक हमारे, मालिक हमारे तुम बावसाई, मालिक हमारे तुम बावसाई, रहम नजर करो अब मेरे साई, तुम बिन नहीं मुहे तुम बिन नहीं मुहे माँ बाप भाई, रहम नजर करो।
स्वतः इंजिनियर असलेली व्यक्ती किती भावपूर्ण अभंग म्हणू शकते हे सुचित्राताईंच्या अभंगावरनं आपल्या लक्षात आलं आणि आपल्या मनातली भावना जणू काही तिने व्यक्त केली। या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक उच्च शिक्षित सुशिक्षित असे अनेक साधक इथं येतात, जसे इंजिनियर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तसे अनेक डॉक्टर्स इथं येतात। त्यापैकीच एक डॉक्टर माढेकर वैद्यकीय समितीचा अहवाल अगदी थोडक्यात आपल्याला सांगतील।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मी वैद्यकीय समितीतर्फे सर्वात आधी मंडळाचे पंढरपूरच्या यात्रेमध्ये आम्हाला सेवा दिल्याबद्दल, सेवा करायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो। आमच्या वैद्यकीय सेवा समितीमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर ताईच आहेत, म्हणजे मृदुला ताई आहेत, अर्चना महाजन ताई आहेत, स्मिता महाजन ताई आहेत, योगिता ताई आणि सोलापूरच्या प्रतिभा धामणगावकर, या सगळ्यांच्या सहकार्याने, त्यांच्या देखरेखीखाली आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्याच कृपा आशीर्वादानं रुग्णसेवेचं व्रत आम्ही उत्तमपणे पार पाडले। दवाखान्याची सुरुवातीची मांडामांड आणि शेवटची आवरावर हे जी आर गोळे काकांच्या मत्तीशिवाय अगदी अवघड आहे। त्यांच्याकडून एखादं काम अगदी सहज सोपं कसं करायचं ते त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे। पंढरपुरामध्ये सातकांच्या वरती औषधोपचार करताना मला दोन वेगळे चमत्कार दृष्टीस पडलेत, त्यातला एक मी सांगतो। आता सोमवारी तारीख मध्ये तिकडे पंढरपूरला असताना सोमवारी 4-5 साधक माझ्याकडे आले होते, हायग्रेड फिवर, सर्दी, खोकला, छाती खूप भरलेली, त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि म्हटलं विश्रांती घ्या, आता उद्या तुम्ही येऊ नका दिंडीला वगैरे। पण दुसऱ्या दिवशी ते सगळेजण दिंडीमध्ये होते, ओले चिंब भिजले त्यांना बघितलं मी आणि मी मनात म्हणत होतो की आता सगळ्यांना यांना उद्याच्याला इंजेक्शन द्यावं लागणार आहे। पण काय आश्चर्य, त्या सर्वजणांनी मंगळवारी आणि बुधवारी त्यांना मी अगदी टणटणीत बघितलं।
खरं सर्वजण देवभाव विसरून गेले हे याच्यावर लक्षात येतं।
खरोखरच आपल्या दिंडीवर पांडुरंगाने कृपेचा आणि प्रेमाचा वर्षाव केला होता। आता पहिला चमत्कार ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मला दुसरा चमत्कार काय याची उत्सुकता आहे म्हणून तोही सांगून टाकतो। भोजन समितीला रोजचे 1000 लोकांचं जेवण त्याचं तिथं तयार करावं लागत होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचं असेल तर हायजीन मेंटेन करणं खरंच असं अवघड आहे। म्हणून वैद्यकीय समितीने उलट्या, जुलाब, ऍसिडिटी ह्याच्याकरता भरपूर औषधे घेतली होती। पण भोजन समितीचं भोजन सातकांना इतकं मानवलं, इतकं पचनी पडलं की कुणी उलट्या जुलाब म्हणून आलेच नाही, तो उलट संडास होत नाही ही कम्प्युटर घेऊन लोक आले, हे चार पाच झाले आले.
हायजीन फील्ड मध्ये काम करणारे तज्ज्ञ भोजन समितीचे प्रमुख होते.
आणखीन तिथं काही पंढरपुरात गेल्यानंतर काही कामं करायची अशी ठेवली होती, तर इथं सिलेंडर घेऊन जाणं अवघड होतं, मोठा असतो तरी इथं सहा 2-3 फुटापर्यंत असं एवढा मिळतो सिलेंडर. म्हटलं ते इतक्या लांब जड कशाला घेऊन जायचं, म्हणून आम्ही तिकडं विकत घ्यायचा किंवा भाड्याने घ्यायचं असं ठरवलं होतं. मग तिकडं दुकानात गेलो तर तिथं त्यांनी 6 फुट आणि जवळ 300 किलोचा सिलेंडर दिला, तो आणणं नेणं इतकं अवघड गेलं आम्हाला. तर पुढच्या वेळेस असं ठरलं की आम्ही ट्रकमध्येच तो लोड करू आणि घेऊन जाऊ ऑक्सिजन सिलेंडर.
पण आम्हाला सिलेंडर रोज ठेवणार का?
चालेल. मंडळाकडनं आणि यांच्याकडनं साधनेकडनं काही सूचना असतील आम्हाला त्या अगदी अवश्य कराव्या. पुढच्या वेळची आपण ह्याच्यावेळी त्याची अंमलबजावणी करू आणि स्वामीजींनी अशी साधनं आमच्याकडनं सेवा करून घ्यावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
डॉक्टर आणि इतकं सहज बोलणं अवघड आहे, पण माडेकरांना हे कसं काय जमतं कोणाला माहिती. पुढची व्यवस्था म्हणजे बैठक व्यवस्था. सद्भक्त गोपीकृष्णन आपल्याला या समितीबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. गोपी खूप सेवाभावी वृत्तीचा आहे, जास्त करून ते हिंदीत बोलतात त्यामुळं, पण हिंदी मला तितकं जमत नसल्यामुळं मी हिंदीत न बोलता मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोय. बहुत होशियार, बहुत कन्सिस्टंट. कन्सिस्टंट म्हणजे हिंदी समजा सर. आणि अत्यंत सेवाभावी वृत्ती, टोटली सरेंडर टू स्वामीजी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. पंढरपुर आनंद यात्रा में बैठक समिति के अंतर्गत रंगोली, स्वागत और बैठक, यह तीन उप समितियां कार्यरत थी. सद्भक्त प्रीति फौजदार के मार्गदर्शन में रंगोली समिति ने काम किया. स्वागत व्यवस्था का पूरा आयोजन सद्भक्त समीर पेंडसे और सद्भक्त राहुल नवले ने अपने सहकारियों के साथ किया. 4 दिन के अद्भुत और मंत्रमुग्ध करने वाले इस कार्यक्रम में इस समिति में कुल मिलाकर 65 कार्यकर्ताओं ने स्वामी जी के चरणों में अपनी सेवा अर्पण किया है. समय की पाबंदी है इसलिए मैं सबका नाम तो नहीं ले सकता, पर श्रम परिहार के इस उपलक्ष्य में कहना चाहूंगा कि इस सेवा में छोटे अथर्व से लेकर सबने अपना मोर देन 100% योगदान दिया है. आनंद यात्रा के कुछ महीने पहले से ही इस समिति ने सेवा का एडवांस में प्लानिंग शुरू किया. इसमें पिछले आनंद यात्रा के एक्सपीरियंसेस, इस बार मंडल के रिक्वायरमेंट्स, अब तक के इम्प्रूवमेंट्स, अन्य समितियों के रिक्वायरमेंट्स इत्यादि को ध्यान में रखते हुए एक्टिविटीज को प्लान किया गया और ठीक उसी प्रकार पंढरपुर में इम्प्लीमेंट करने का प्रयत्न किया गया. इस बार बैठक व्यवस्था में एक अलग सा प्रयोग किया गया, वह है ध्यान के समय के अलावा दिन भर के कार्यक्रम में सभी साधकों ने कुर्सियों पर बैठना. यह सब प्लानिंग में सद्भक्त दिनेश हिपरकर का बड़ा योगदान रहा है. समिति के डिस्कशंस और उनके अनुभव के आधार पर सद्भक्त दिनेश ने कई अल्टरनेटिव ड्राइंग्स बनाए. फाइनल प्लान के आधार पर मंडप में कुर्सियों के रेफरेंस पोजीशंस मार्क किए गए. इसके कारण कुर्सियां निकालने के बाद कम से कम समय में वापस रखने में बेहद आसानी हुई. कुर्सियों में कलर कोड यूज किया गया. मंडप के दोनों साइड लगभग 350 कुर्सी परमानेंटली रखी गई. बाकी सारे सफेद कुर्सियां को ध्यान के सेशन में उठाना था. इससे कौन सी कुर्सियां को उठाना और किन को रखना यह कंफ्यूजन नहीं रहा. प्लानिंग के समय समिति के सामने एक क्वेश्चन मार्क था कि क्या ध्यान के बाद 20-25 मिनट में सारी कुर्सियां जगह पे लगा पाएंगे. इसके लिए अन्य समिति के सदस्य और साधकों को रिक्वेस्ट किया गया। इस प्रकार से उनके इनवैल्यूएबल कंट्रीब्यूशन के कारण तीनों दिन इस कार्य में कोई बाधा नहीं आई। पंढरपुर आनंद यात्रा में बैठक समिति के लिए काम करना यह एक बढ़िया लर्निंग प्रोसेस रहा है और हर लर्निंग एक्सपीरियंस के साथ जुड़ता है स्कोप ऑफ इम्प्रूवमेंट। इस बार के एक्सपीरियंस पर समिति ने कुछ एरियाज ऑफ इम्प्रूवमेंट आइडेंटिफाई किए हैं, उदाहरणार्थ स्वागत और बैठक सेवा के समय में बदलाव, फ्यूचर में मंडप के आकार में सुझाव, सलग कुर्सियां रखने में लिमिटेशंस, बेहतर पैसेजेस का प्रोविजन इत्यादि। इस लर्निंग प्रोसेस में इस समिति द्वारा किसी अन्य समिति अथवा सदस्य को अगर किसी तरह की भी ठेस पहुंची हो तो वह प्योरली अनइंटेंशनल है और ऑन बिहाफ ऑफ बैठक समिति मैं उन सब से हमें क्षमा करने की प्रार्थना करता हूं। ऑल सेड एंड डन, क्रिश्चियनिटी में एक सुंदर वाक्य है, नॉट माई मेरिट बट योर ग्रेस। स्वामी जी, हम सब यह जानते हैं कि इस सेवा में हमारा कोई मेरिट नहीं है। हम यह जानते हैं कि हर जगह आपकी ही प्रेरणा, आपकी ही शक्ति और आपकी ही कृपा काम कर रही है। इन फ्यूचर कभी भी आप जैसे उचित समझें, हमें सेवा करने का अवसर प्रदान करें, यही इस समिति की ओर से आपके पावन चरणों में मेरा प्रार्थना है। हरिओम।
बहुत बढ़िया। इसके बाद सद्भक्त सुधीर पार्कर अभी निवास व्यवस्था के बारे में आपको बताएंगे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वतः इंजिनियर असलेले सुधीर पाटकर स्वामीजींच्या कार्यासाठी अक्षरशः झोकून दिलेलं त्यांचं असं जीवन आहे आणि या आनंद यात्रेच्या कामात त्यांचा फार मोठा असा सिंहाचा वाटा आहे।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण सर्व समित्यांचे अभिप्राय ऐकतोय। आपल्यापैकी प्रत्येकालाच एक सेवा करण्याची जिंग होती असं म्हणायला हरकत नाही आणि सर्वांनीच आपली ती जिंग किंवा आपली जी काय उर्मी असेल काही शब्द वापरू आपण, पण पंढरपूर आनंद यात्रेमध्ये आपण ती अनुभवली, एन्जॉय केली असं हरकत नाही। निवास व्यवस्थेत देखील काही वेगळं नाहीये। बऱ्याच मंडळींनी, बऱ्याच साधकांनी आमच्यापैकी समितीतल्या प्रत्येकाला म्हटलं की तुम्ही खूप दमलात, पण खरोखर ज्याला या सर्वांचे मी सर्वांना मी समितीतल्या सर्व मंडळींनी ज्यावेळी एसएमएस केले होते शेवटी की आपण सर तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलं, खूप जमलात, त्या सगळ्यांचं एकच वाक्य होत, स्वामीजी म्हणतात यथाशक्ती जिजायचंय। खरोखर आमचं जिगणं यथाशक्ती झालं का नाही हे स्वामीजींनाच माहिती। पुढच्या वेळेला या सर्वांनीच आपलं निवास व्यवस्थेतील बुकिंग ऑलरेडी या समितीनं करून ठेवले की 2015 बिगुल वाजले त्या 2015 निवास समितीमध्ये आम्ही नक्कीच काम करणार आहे। त्यामुळे निवास समितीची निवास व्यवस्था समितीची वेटिंग लिस्ट आतापासून सुरू झालेली। या आपण ज्याला बुकिंग ओपन केलं त्याला आपण सुरुवातीला 750 जणांचं कन्फर्म बुकिंग असं घेतलं होतं आणि 250 जणांचं जवळजवळ वेटिंग लिस्ट वरती आपण होतो, असे 1000 जणांचं बुकिंग आपण घेतलं होतं। या समितीचं काम ऍक्च्युअली डेटा एंट्री पासून सुरू झालं। 1000 व्यक्तींचे सगळे फॉर्म्स आपण भरून घेतले आणि ते अचूक भरण्यात इथपासून त्याची कामाची सुरुवात झाली। नेहमी कॉम्प्युटरवरती गेम खेळणारे हात यावेळेला डेटा एंट्री करत होते आणि केचवाटर रघुनंदन सिंग सोहम पाटकर यासारखी छोटी मुलं देखील याच्यात उत्साहानं सहभागी झाली होती। गिरीश अमरेश गोपी नवीन त्यांच्यासारखे अनुभवी मंडळी त्यांना मदत करत होती आणि याच्या उत्साहात भरात भरीस भर म्हणून एका सेशनमध्ये स्वतः पूजनीय मधुराताई देखील सहभागी झाल्या होत्या। आणि या मुलांचं ज्या पद्धतीनं, कारण ही सगळी बरीचशी इंग्लिश मिडियम मधली मुलं ज्या पद्धतीनं ते मराठी नावाचा उच्चार करत होते त्या पद्धतीने येणारी गंमत देखील आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो। मला खरोखरच कौतुक वाटतं की एवढं सगळं असून देखील 1000 फॉर्म्स बिनचूक एंट्री करणं हे फार मोठं काम होतं आणि खरोखर त्या पद्धतीनं झालं। कारण ज्यावेळेला आम्ही अलॉटमेंट करायला बसलो, कारण अलॉटमेंटला आपली जी काही व्यवस्था आहे आपली शिस्त आहे मंडळाची त्या दृष्टीने बिनचूक एंट्री अतिशय आवश्यक होती, तेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये खरोखरच काहीच चुका नाही आहेत. 1000 बुकिंग होते, त्यातले 130 हे बाहेरगावचे साधक होते. त्या बाहेरगावच्या साधकांशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं आवश्यक होतं. त्यामुळे आमच्या निवास समितीमधले दोघं जण सद्भक्त साठे सर आणि सद्भक्त विनय क्षीरसागर या दोघांनी पूर्णपणे ती जबाबदारी स्वीकारली होती की त्यांना सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं, त्यांची पूर्ण नियोजन करणं. कारण त्यातले काही मंडळी पुण्यामध्ये येऊन आपल्या बरोबर बसमध्ये येणार होती, काही जण डायरेक्ट येणार होती, त्या सर्वांचं कोऑर्डिनेशन करणं अतिशय आवश्यक होतं. हे काम उत्तम पद्धतीनं साठे सर आणि विनय यांनी पार पाडलं. दुसरं एक महत्वाचं कोऑर्डिनेशन जे आवश्यक होतं ते तिथं पोहोचल्यानंतरच, म्हणजे आपण आपली मॅक्सिमम जी सगळी मंडळी होती ती भक्तनिवास या संकुलामध्ये राहणार होती, आणि त्यामुळे तिथल्या कार्यालयाशी संपर्क व्यवस्थितपणे सांभाळणं अतिशय आवश्यक होतं. आणि ही जबाबदारी सद्भक्त नवीन आणि कौतुक क्षीरसागर या दोघांनी पार पाडली. आणखी एक महत्वाची जबाबदारी जी होती ती म्हणजे पंढरपूर मधल्या सर्व गोष्टींशी संपर्क साधत राहण्याची. आम्ही इथं पुण्यातून बसून खरोखर काही मंडळींना हुकूम सोडल्यासारखे सांगत होतो की इथं जा, तिथं जा, हे काम करा, ते काम करा. आणि सद्भक्त सुधीर डिंगरे, सचिन डिंगरे, अमित पुरंदरे आणि पानसरे या चौघांनी ते काम केलं. आम्ही एकदा फक्त पंढरपूरला जाऊन तिथल्या एकंदरीत गोष्टीचा आढावा घेतला होता, पण नंतर प्रत्येक काम हे फोनवरती होत होतं. आणि त्याच्यामध्ये सचिनचा आणि पानसरे सरांचा खरोखर आवर्जून उल्लेख करावा वाटतो की त्यांनी सांगितलं, त्यांचं देखील चौघांची तिथं व्यवसाय नोकरी आहेत, पण तरी देखील स्वामीजींच्या साठीमधून ती मंडळी देखील अत्यंत झटली तिथं. आणि या समितीतला चौथा जो भाग होता तो म्हणजे ऍक्च्युअल रूम अलॉटमेंट करणं. याच्यामध्ये दोन आमचे स्टॉलवर्ड्स केदार आणि अवधूत, एकानं पूर्णपणे भगिनी वर्गात अलोकेशन केलं होतं, एकानं पूर्णपणे पुरुष वर्गात अलोकेशन केलं होतं. आणि आम्ही गमतीनं त्या दोघांना म्हणत होतो की तुम्ही ज्याला आम्ही आपण ज्याला तिथं रूमच्या किल्ल्या देऊ तेव्हा तुम्हाला दोघांना आम्ही हेल्मेट देऊन उभं करणार आहे. त्यामुळे जर कोणी तुमच्या अंगावर धावून हे मात्र नक्की आवर्जून सांगा वाटतं की खरोखर अशी काही वेळ आली नाही. म्हणजे सर्व साधकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला तो प्रतिसाद खरोखर मला त्या एक ओवीचं एक अंटाला थोडस व्यंगात्मक ओवीची आठव एक भजनाचा अभंगाचा चरण आठवला की ठेविले निवास व्यवस्थित ऐसेच्या राहावे चित्ती असे दावे समाधान, हे बहुतेक आपण त्यांनी ठरवलं होतं. या दृष्टीने चॅलेंज जर म्हणायचं असेल कुठलं तर एकच होतं, ते म्हणजे आपल्या इथं असलेल्या वयोवृद्ध साधकांचा सहभाग. आपल्यापैकी 1000 मंडळींपैकी 70 वरती वय असलेले जवळ 75 साधक होते आणि 60 वरती वय असलेले जवळ 300 साधक होते. या सर्वांची सोय करणं हाच खरोखर आव्हान होतं, बाकी आव्हान खरोखरच काही नव्हतं. कारण आपले सर्वजण स्वामींच्या प्रेमाने इतके भरले गेलेले आहेत की आपण आम्हाला कुठेही ठेवा आम्ही इथं राहतो अशी सर्वांची भूमिका होती. पण या सर्वांनी काही उत्तम सहकार्य केलं त्यामुळे खरोखर या निवास व्यवस्थेमध्ये काम करण्यात मजा आली. स्वामीजींच्या कार्यामध्ये योगदान देण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, आमच्या सर्वांचीच इच्छा आहे. आणि मला जे या सर्वांचे SMS आहेत त्यातनं सर्वांचं हेच म्हणणं आहे की स्वामीजी आम्हाला अजून अजून काम सांगा, आमची खरोखर शक्ती जिथपर्यंत पुरी पडेल तिथपर्यंत आमची कार्य करण्याची तयारी आहे. ही सर्व सेवा स्वामीजींच्या चरणी आपण रुजू करूया. हरिओम तत्.
सुधीर सद्भक्त सुधीर दादांनी जसं सांगितलं की पंढरपूरच्या स्थानिक साधकांचे खूप असा त्यांना सहकार्याचा हात मिळाला, तसंच त्यात सद्भक्त सुरेशराव बडवे हे यांनी सुद्धा खूप चांगल्यापैकी योगदान दिलं. आणि जेव्हा जेव्हा आपला इथं कार्यक्रम असतो तर सुरेशराव आवर्जून पंढरपूरवरनं इथे येत असतो, आज सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अनेक समित्यांपैकी एक कार्यक्रम समिती होती, कार्यक्रम ठरवणे यासाठी सद्भक्त मिलिंद दादा, गजानन दादा या सगळ्या आणि खूप चार पाच जण होते, पंकज दादा यांनी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली खूप कष्ट घेतले. म्हणजे प्रत्येकाचे काही थोडंफार आधार देणं, सपोर्ट देणं. गजानन दादा इतके व्यस्त होते तरी सुद्धा त्यांनी कधीच आपल्या वेळेचं असं हे कारण सांगितलं नाही. ज्या ज्या साधकांना जेव्हा असं वाटलं तेव्हा ते आवर्जून भेटत राहिले, आपला वेळ देत राहिले.
मिलिंद दादांच्या बाबतीत एक प्रसंग सांगितला तर तुमचं विश्वास सुद्धा बसणार नाही. ते 8 ते 10 दिवस परदेशात गेले होते आणि पुण्यात आल्या आल्या अर्ध्या तासाच्या आत थोडस त्यांनी घरात आवरलं आणि लगेच स्वामीजींबरोबर ते अध्यात्म मंगलधामला गेले. किती कमिटमेंट असते हे त्यांच्या उदाहरणावरून. त्यांनी कुठल्याही हवामानातला बदल, दिवस रात्रीतला बदल असं काही न सांगता इथं आल्यापासून लगेच कार्यरत ते असे राहिले. तशीच एक बस व्यवस्था होती. बसची व्यवस्था तशी फार सोपी होती कारण स्वारगेट डेपोमध्ये आपल्या माहितीचे खूप चांगले असे तिथले सहकारी आहेत. सद्भक्त तिथल्या कडुसकर, सौ कडुसकर, सौ मंगळ वेळेकर, सौ सुनीता पाटील आणि तिथले जे डेपो मॅनेजर होते माननीय श्री दिवटे साहेब यांचं फार चांगलं उत्तम अतिशय उत्तम असं सहकार्य आपल्याला मिळालं. 20 बससाठी आपण 20 बस प्रमुख नेमले होते. त्या बस प्रमुखांना 2 सहाय्यक नेमले होते. या सर्वांनी आपल्या दिलेल्या वेळेप्रमाणे सगळं बसचं नियोजन केलं. विशेष करून सद्भक्त पंकज अभ्यंकर, योगेश घोणे, पंकज केतगुडी या मंडळींना पंढरपूरला यायला जमणार नव्हतं काही कारणांमुळे. तर सकाळी 4:45 ते 5:30 या वेळेत ते स्वामीजींची सेवा म्हणून तिथे उपस्थित राहिले. बसची जी व्यवस्था होती ती सोपी झाली कारण या स्वारगेट डेपोमधल्या मंडळींचा सहभाग होता. आपण मंडळातर्फे एक कृतज्ञता व्यक्त करू. स्वामीजींना मी अशी विनंती करतो की आधी त्यांनी सद्भक्त सुनीता पाटील, सुनीताताई पाटील यांचा सत्कार करावा. आपण आतापर्यंत 2 वेळेला प्रवासला गेलो आणि 3 वेळेला पंढरपूरला. अशा 5 आनंद यात्रेत सुनीताताई पाटील यांचा खूप सहकार्याचा आधार आपल्याला मिळाला. त्या स्वतः पूर्वी बारामतीला होत्या आणि स्वामीजी सुद्धा पूर्वी जेव्हा बारामतीला होते तेव्हापासून त्या दोघांचा खूप चांगला असा परिचय आहे. स्वारगेट डेपोचे जे मॅनेजर आहेत माननीय श्री दिवटे साहेब अतिशय सज्जन, खूप असे अतिशय चांगले गृहस्थ असे. त्यांच्या एकूण बोलण्यावरनं, कामाच्या शैलीवरनं असं वाटलं. त्यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत केली. त्यांनी व्यक्तिगत असं सांगितलं कुठलीही जर अडचण आली बसला, प्रवासात किंवा तिथं, तर तुम्ही मला मोबाईलवर कधीही संपर्क साधू शकता. सद्भक्त दिवटे साहेबांच्या या सहकार्याने मी खरंच भारून गेलो. म्हणजे आपल्या इथली मंडळी स्वामीजींची सेवा म्हणून तर काम करतीलच करतील, पण जी स्वामीजींच्या अजून संपर्कात आली नाहीत पण अतिशय चांगली आहेत अशी मंडळी सुद्धा कसं या भगवत कार्याला सहकार्य देतात हे माननीय दिवटे साहेबांच्या सहकार्यावरनं माझ्या असं लक्षात आलं. स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री दिवटे साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करावा. सर तुमचं सहकार्य असंच आम्हाला मिळत राह. मी जेव्हा जेव्हा स्वारगेट
डेपो मध्ये गेलो तर प्रत्येक वेळेला श्री सद्भक्त श्री सी डी कुलकर्णी माझ्या बरोबर होते आणि तिथल्या स्टाफने सुद्धा खूप उत्तम सहकार्य आम्हाला कायम केलेलं आहे. स्वामीजींच्या कृपेचा प्रत्यय असा आपल्या सर्वांना आला. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं की हे मिया केले माझेने सिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी. अशा उभीचा आपल्यापरीने अभ्यास करण्याची एक संधी आपल्याला स्वामीजींच्या कृपेने मिळाली. प्रत्येकानेच खूप योगदान दिलेलं आहे. कोणाची प्रत्येकाची नावं घेणं वेळेअभावी शक्य नाही आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे नावासाठी कोणी काही करतही नाही. स्वामीजींची सेवा म्हणून आपण करतो. आमचे कुळी रघुनाथ रघुनाथ हे आमचा परमार्थ जो समर्थांचाही समर्थ त्याचे आम्ही सेवक जण सेवेकरता झाले ज्ञान यासाठी आपण सेवा करत असतो आणि या सेवेत जो आनंद आहे तो दरवेळेला सहभाग घेऊनच आपल्या असं लक्षात येत असतं की हा आनंद काय आहे आणि हा आनंद असा द्विगुणित होत राहावा ही स्वामीजींच्या चरणी अंतःकरणापासून प्रार्थना. आशीर्वचनपर स्वामीजींनी आपल्याला मार्गदर्शन करावं ही स्वामीजींच्या चरणी मी विनंती करावी. चालू आहे. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंगसंगा भक्ताचिया भक्त कैवारिया होसी नारायणा या संत वचनांचा संपूर्णपणे प्रत्यय आपल्याला या पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये आला. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभासे. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो मांडव परतणीचा कार्यक्रम आहे. लग्न झाल्यानंतर मांडव परतणी म्हणून एक कार्यक्रम पूर्वी करत असत. याचं कारण असं असे की लग्न हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या आपण राहतो त्या आळीतल्या आळीकरांच्या अशा सहकार्यांनी पार पडत असे. त्यामुळे लग्न पार पडल्यानंतर कृतज्ञता म्हणून हा मांडव परतणीचा कार्यक्रम होत असे. आता मांडव परतणीचा कार्यक्रम लग्नाच्या वेळेला करण्याची कोणालाच आवश्यकता नाही. कारण सगळे नातेवाईक आणि सगळीच मंडळी पोशाखी पद्धतीने येतात आणि जातात आणि एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम अशी आलेली असल्यामुळं प्रत्यक्ष ज्यांच्या घरी लग्न आहेत त्यांनाही शरम पडत नाहीत जवळपास. जितपत शरम असतात तितपत मुलीबद्दल त्यांना प्रेम असल्यामुळे काही वाटत नाही. पण हा मांडव परतणीचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम हा एकसारखाच आहे. या सर्व आनंद यात्रेमध्ये अत्यंत सेवावृत्तीने अशी काम झाली. मगाशी सुधीर दादांनी SMS च सांगितलं म्हणून मीही
काढून पाहिलं, मलाही पुष्कळ SMS आले. अर्थात मीही मला शक्य तितक्या मंडळींना SMS पाठवले की चांगलं झालं, आपण सगळ्यांनी खूप चांगला हातभार लावला. त्याच्या उत्तरादाखल जवळपास प्रत्येकाने या दिव्य कार्यासाठी तुम्ही आमची निवड केलीत हेच आमचे परमभाग्य, अशा पद्धतीचं आयडेंटिकल असे जवळपास सगळ्यांची भावना आहे. काय आहे की मोठ्यांची सेवा करायला सगळे तयार असतात. मोठ्यांची सेवा करणं हे जी व्यक्ती सेवा करते त्याला भाग्यासारखं साहजिकच वाटतं. सेवेची जरुरी कार्यासाठी असते आणि कार्यासाठी याचा अर्थ सर्वसामान्यांना देखील सेवेची गरज कार्यामध्ये निश्चितच असते. आणि जेव्हा अनेक मंडळी म्हणतो तेव्हा त्या अनेक मंडळींच्या ठिकाणी काही कमी अधिक असं असू शकतं. अगदी गुणदोष म्हटलं नाही तरी देखील प्रकृती भिन्नतेमुळं काही कमी अधिक असू शकत. अशी सेवा जे करतात त्याला खऱ्या अर्थाने सेवावृत्ती असं म्हणायला पाहिजे. उत्सव आदी अशा प्रकारामध्ये सेवेची जास्त आवश्यकता असते. आपली दैनंदिन केंद्र देखील सेवेच्याच माध्यमातून चालतात. काही थोडी मंडळी तिथं सेवा करत असतात पण सेवेच्या माध्यमातूनच काम चालतात. पण अशा उत्सवांमध्ये किंवा आनंद यात्रांमध्ये जास्त मंडळींनी सेवेत सहभागी होणं ही कार्याची देखील गरज असते, तरच कार्य होऊ शकतं. त्यामुळं सेवा आणि ज्या कारणाकरता मूळ कारणाकरता आपण केंद्रात आलो ते म्हणजे ध्यान, चिंतन, उपासना, साधना. त्यामुळं सेवा इतर कोणीतरी करायची आणि आपण सेवा घ्यायची किंवा आपण फक्त ध्यान चिंतन आदी करायचं अशा प्रकारचा भाव न राखणारी जी मंडळी आहेत त्यांचं मोल जास्त असतं. अशा विशेष प्रसंगी सेवा आणि नेहमी करत असलेलं ध्यान, चिंतन, उपासना अशा प्रकारची कामं याच्यामध्ये अंतर्विरोध नाही. कित्येकांना याच्यात विरोध आहे असं वाटतं, सेवा करण्याच्या ऐवजी डोळे मिटून बसू असं वाटतं. आपल्या सुदैवानी आपल्या मंडळामध्ये अशा प्रकारची वृत्ती नाही. सेवेमध्ये अथवा उपासनेमध्ये निरहंकारता महत्वाची. अहंकारयुक्त सेवाही नसावी आणि अहंकारयुक्त साधनाही नसावी. साधक म्हणून स्वतःला विशेष समजणारा असा एक वर्ग नसावा की जो फक्त साधना करायलाच आम्ही बांधील आहोत आणि बाकी काही आम्हाला कळत नाही असं म्हणतो, असा नसावा. जसं घर आहे त्या घरामध्ये आवश्यकतेप्रमाणे सगळी कामं घरातली मंडळी करतात तसंच कार्यामध्ये असावं. आणि मला असं वाटतं की या कसोटीवर आपलं काम निश्चित उतरलेलं आहे याच्यात काही शंका नाही. आपल्या सेवेचं जर वर्तुळ पूर्ण करायचं झालं तर एका बाजूला निरहंकारता आणि दुसऱ्या बाजूला आसक्ती रहित, कोणीही दखल घ्यावी अशी इच्छा नसलेलं अशी मनोवृत्ती, या दोन्ही गोष्टींची गरज असते. जसं आई सेवा करते आणि तिला तिची दखल कोणी घ्यावी अशी इच्छा देखील नसते, आणि मुलं जेव्हा तशीच तयार होतात तेव्हा मग घराला घर पण येत. त्यामुळे सेवेचं वर्तुळ जर पूर्ण झालं तर एक प्रकारे शून्य तयार होत. वर्तुळ पूर्ण झालं याचा अर्थ शून्य तयार झालं. बाह्य उपचार जितके जितके शून्य होत जातील तितकं तितकं एकमेकांमधलं प्रेम अर्थात वाढत जाईल. आणि ही गोष्ट आपल्या इथं घडलेली आहे हे या आत्ताच्या कार्यक्रमातून देखील दिसत. तिथं तर किती मंडळी झटत होती याला काही सीमाच नाही. कुठल्याही कामासाठी जसं एक पारमार्थिक काम असेल तर त्या कामामध्ये मार्गदर्शकाची आवश्यकता असते, उपासना सांगणाऱ्याची आवश्यकता असते, गीता ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याची आवश्यकता असते, ध्यान नामादी सांगणाऱ्याची आवश्यकता असते. तसंच त्यांच्यासाठी एक जागेची व्यवस्था असणं, जसं माईक आत्ता सकाळी चालला नाही आत्ता चालला, आवश्यकता आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता असते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे साधक येणं, त्याचीही आवश्यकता असते. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते न विण असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपण जी सेवा केली त्या सेवेच्या करता जर 200 आपण साधक असू तर 200 कार्यकर्ते असू तर 1000 लोक आलेले होते म्हणून 200 लोकांना सेवेची संधी मिळाली. हे जर 1000 लोक आले नसते तर आपण कोणाची सेवा केली असती. त्यामुळे पुरेपूर साधक येणं ही देखील कार्याची एक गरज निश्चितपणाने आहे. मी असं ऐकलं की विष्णू दिगंबर पलुस्कर गेल्यानंतर सांगलीला त्यांनी जे संगीत विद्यालय निर्माण केलं ते संगीत विद्यालय नेटाने चालवायचं असं त्यांच्या सगळ्या शिष्यांनी ठरवलं. मिर्जेला बहुतेक. पण असं झालं की थोडं थोडं करून लोक येईनासेच झाले. निरोप पाठवूनही लोक येईनासे झाले. लोकांकरता म्हणून काही ना काहीतरी उपक्रम ठरवला तरी लोक येईनासे झाले, कारण विष्णू दिगंबर नव्हते. शेवटी इतक्या चांगल्या संगीत विद्यालयाला कुलूप लावण्याची आवश्यकता, प्रसंग असा निर्माण झाला. त्यामुळे साधक हा फार मध्यवर्ती असा भाग आहे. ते येणं, ते वाढणं आणि त्यांच्यामधून अशा प्रकारचा काम करणारा देखील स्त्रोत निर्माण होणं, म्हणून उपासना सांगणारे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि साधक हे जरी आले तरी देखील अजून एका व्यवस्थेची गरज आहे. ती व्यवस्था म्हणजे आपण जमलेले लोक. या तिघांची जोड घालणारी एक संयोजक संस्था ही नेहमीच कामामध्ये आवश्यक असते आणि अतिशय गरजेची असते. एकाविना एक कोणीच काही करू शकत नाहीत. त्यामुळं हे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते अति महत्वाचे आहेत हे निश्चित. या आणि कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये प्रत्येकाचं असं एक शोभिवंत स्थान असतं, ते शोभायमान असतं. बैठक व्यवस्था आहे, रांगोळी व्यवस्था आहे, निवास व्यवस्था आहे, एक शिबिराचा विचार केला तर वाहन व्यवस्था आहे, आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानावर ते कार्यही शोभतं आणि कार्यकर्ते देखील शोभतातच. आपल्यातल्या प्रत्येकाच्या सेवेची या भगवत कार्याला निश्चित गरज आहे. आणि तशी गरज आहे त्याअर्थी भगवंतांनी आपलीही योजना त्यासाठी केलेली आहे अशा प्रकारचा भाव जर असेल तर काम अधिक चांगली होतात. अर्थात प्रत्येक वेळेला प्रत्येक सेवा ही प्रत्येक व्यक्ती करता असतेच असं नाही. मी मध्ये विनोबांचा एक लेख वाचत होतो, त्याच्यात त्यांनी म्हटले की माघ वद्य नवमी हा दासनवमी म्हणून साजरा केला जातो दिवस. समर्थांनी त्या तिथीला देह ठेवला सज्जनगडावर. ते असं म्हणतात की तानाजींनी देखील सिंहगडावर देह ठेवला, ती वाघ वद्य नवमीच होती, एकच तिथी होती, वर्ष वेगवेगळी असतील. या दोघांच्याही कामाची समाजाला अत्यंत गरज होती त्यावेळच्या, आणि आज देखील त्यांनी जे काम केलं त्याचं मोल आपण जाणतो. विनोद पुढे म्हणतात की समर्थांनी दासबोध लिहिला, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. या ओवीचं सार मात्र तानाजीच्या जीवनात दिसत असं ते म्हणतात. ते म्हणतात की आधी केले मग सांगितले असं समर्थ म्हणतात. त्यांनी आधी केलं आणि मग सांगितलं, तर तानाजींनी आधी केलं आणि नंतर देखील केलंच. समर्थांनी परमार्थामध्ये प्रयत्नवाद आणि प्रपंचामध्ये प्रयत्नाच्या अंती जे मिळेल ते त्याला मग दैववाद देखील म्हणा, पण प्रयत्न केल्यानंतर जे मिळेल ते स्वीकारावं असं सांगितलं. तर तानाजीला आज लगीन आठवून उद्या किल्ल्याकडे जाऊ अशी भाषा सहन झाली नाही. अशा रीतीने कामामध्ये समर्थ जसे गरजेचे आहेत तसेच तानाजी सारखे कार्यकर्ते देखील गरजेचे आहेत, आणि शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते देखील गरजेचे आहेत. हे सगळे एकमेकांमुळे शोभतात, एकाशिवाय एक कोणी कामाला नाही. आपली ही जी आनंद यात्रा झाली त्या आनंद यात्रेवर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्या, इथं देखील दिल्या गेल्या. मला भेटलेली जी सगळी मोठी मोठी मंडळी होती त्यांनी देखील माझ्यापाशी या आनंद यात्रेसंबंधी, शिबिरासंबंधी, मंडपासंबंधी, चाललेल्या कार्यक्रमासंबंधी असे विचार व्यक्त केले. त्याच्यात पंढरपूरच्या क्षेत्राच्या दृष्टीने मोठी आणि आपल्याला सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे सुरेशराव बडवे. मी फोन केला की काय सुरेश कसं झालं, तर सुरेश म्हणाला की फर्स्ट क्लास झालं की हो. ही सगळ्यात फार छान झालं स्वामी असं म्हणाला. तर अमळनेरकर महाराज मला जाताना असं म्हणाले की तुमचं नियोजन फार उत्तम आहे. चंद्रशेखर महाराज म्हणाले की खूप मोठा समाज इथं आलेला होता असं म्हणाले. तर भानुदास महाराज म्हणाले की अतिशय शिस्तीत आणि भव्यता अशी या कार्यक्रमात होती आहे. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की मला कार्यकर्ता होण्यासाठी आवडेल आणि 3 दिवस माझ्याकडून शिबिरात पुढच्या वेळेला तुम्ही सेवा करून घ्या असं म्हणाले. वाना उत्पात मला म्हणाले की मी इतकी कामं पाहिलेली आहेत पण पांडुरंग शास्त्रींच्या कामाप्रमाणे हुबेहूब तितक्याच शिस्तीत तितकंच लखलखीत असं हे काम आहे असं वाना उत्पात मला म्हणाले. तर करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणाले की एवढा मोठा समाज अतिशय तत्पर आणि शिस्तबद्ध. मी फोन केल्यानंतर त्यांना आणि परमार्थाची सुशिक्षितांमध्ये जी आवड निर्माण तुम्ही करता आहात आणि ते देखील ज्या उत्साहाने आले ते पाहून मला खूप बरं वाटलं असं शंकराचार्य म्हणाले. शेगाव संस्थानचे प्रमुख भाऊ पाटील आणि भाऊ पाटलांचे चिरंजीव आता कार्यकारी व्यवस्थापक म्हणू कारण व्यवस्थापक एवढं एकच पद त्यांच्याकडे आहे. ते व्यवस्थापक आहेत दादा पाटील भाऊ पाटील आणि भाऊ पाटलांचे चिरंजीव ते आणि बाकी सगळेजण हे सेवकच म्हणतात स्वतःला. कार्यकारी व्यवस्थापक असं पद त्यांच्याकडे नाहीये तसं. पण भाऊ पाटलांच्या प्रकृतीमुळं दादा पाटील हे पुष्कळच लक्ष त्या ट्रस्टमध्ये घालतात. त्यांचा मला फोन आला 4 दिवसापूर्वी. त्यांना त्यांच्या पद्धतीने जेव्हा रिपोर्ट्स गेले असतील ते मला म्हणाले की महाराज तुम्ही शेगावला सगळ्या मंडळींना घेऊन या तुम्हाला कसला खर्च येणार नाही मंडप भोजन निवास सगळी व्यवस्था आम्ही तुमची करतो. आणि हीच भावना त्यांनी मी मिलिंददादा पंकजदादा आणि पोफळे काका असे आम्ही त्यांना भेटायला 7 सालच्या शिबिराच्या दरम्यान गेलो होतो शिबिराच्या आधी की एवढी मंडळी येणार आहेत सगळ्यांचं नीट व्हावं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलं म्हणजे मग आम्हाला काळजी राहणार नाही. त्यांनी तेव्हाही जातीने आणि यावेळेला देखील आपल्या शिबिराच्या आदल्या दिवशी दादा पाटलांचा त्यांचे वाकडे म्हणून एक सहाय्यक आहेत त्या वाकड्यांनी फोन करून पंढरपूरमध्ये सांगितलं की या मंडळींची सगळी व्यवस्था नीट झाली पाहिजे. दादा पाटील मला म्हणाले की मला सगळा रिपोर्ट समजला यावेळची तुमची संख्या शिस्त कार्यक्रम सुशिक्षित लोक तिथे असणारे त्यामुळे स्वच्छता आम्हाला तुमचं शिबिर झाल्यानंतर खोल्यांच्या स्वच्छतेपासून विशेष कशातच लक्ष घालायला लागलं नाही असं ते म्हणाले. कारण प्रत्येक साधकाला आपण सूचना दिलेल्या होत्या की आपलं सामान उरकून खोल्या झाडून कुलप लावून किल्ल्या आपण जमा करायच्या आहेत. मला असं वाटतं की परमार्थ हा भोंगळ नसलाच पाहिजे किंवा आपली जी बेशिस्त आहे ती बेशिस्त लपवण्यासाठी भावाचा आधार धरला नाहीच पाहिजे. परमार्थ हा स्वभाव असला पाहिजे आणि शिस्त वेळ पाळणं हे आगांतुक गुण म्हणून स्वीकारलेच पाहिजेत. त्याचाही विशेष अभ्यास करायलाच पाहिजे. जसं समर्थ म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता नाहीये सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणांची. आगांतुक गुण याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी येतात. भाव हा आगांतुक गुण नाहीये. ध्यान हा आगांतुक गुण नाहीये. पूजा हा आगांतुक गुण नाहीये. श्रवण हा आगांतुक गुण नाहीये. ती आवश्यकता आहे. व्यक्ती म्हणून व्यक्तीचं जीवन म्हणजे सकाळी उठणं रात्री झोपणं मध्ये काम करणं 2 वेळेला जेवणं एवढंच जीवन नाहीये माणसाचं. त्याच्याही पलीकडे त्याच्या गरजा आहेत. शांती समाधान प्रेम आनंद तृप्ती या व्यक्तीच्या गरजा आहेत. त्या गरजा परमार्थाशिवाय भागवल्या नाही जात. रोजच्या जीवनात त्या भागवल्या जातात असं शक्यच नाही. म्हणून परमार्थ हा एक प्रकारे आपल्या स्वतःच्या उन्नतीचा मार्ग म्हणून आहे, पण परमार्थ करणाऱ्या व्यक्तींनी सगळ्या गोष्टी जर नीट सांभाळून परमार्थ केला, शिस्त, टापटीप, वेळा, व्यवहार दक्षता, परमार्थ करतोय म्हणून फुकटचा चहा पितोय, कोणाकडून नाश्ता घेतोय असं जीवन नसणं, असं जर त्याचं जीवन असेल तरच समाजामध्ये परमार्थाला परमार्थाकडे पाहायला देखील लोकांना चांगल्या दृष्टीने पाहायला असं जमेल, नाहीतर मग परमार्थी माणूस देखील एक प्रकारे टीकेचा धनी झाल्याखेरीज राहणार नाही. तर ही गोष्ट देखील आपल्या केंद्रात सांभाळली जाते. स्वामीजींपासून याचा कटाक्ष होता. दिवटे साहेबांकरता मी सांगतो की जेव्हा जेव्हा स्वामीजी असं म्हणत होते तेव्हा स्वामी माधव नादबरका, तो जो तिथं त्यांचा फोटो आहे, त्यांनी हे सगळं निर्माण केलं किंवा माझ्या माधव जो फोटो आहे, तर त्यांनी या कामाला अशा प्रकारची शिस्त लावली आणि त्यांनी लावलेली शिस्त त्याचं अंगवळण सगळ्यांना आपोआपच पडून गेलं. तशा प्रकारे हे माधवनाथांच्या दृष्टीला धरून असं हे सगळं काम. तेव्हा छोटं होतं, आता हळूहळू मोठं झालं, तरी देखील मूळ दृष्टी त्यांची आहे. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी अतिशय मनापासून असं हा सगळा कार्यक्रम यशस्वी झाला त्याकरता अभिनंदन करतो. आणि आता 4 वर्ष आनंद यात्रा, सहल, आउटिंग या गोष्टी आपल्या इथं होणार नाहीत असं देखील तुम्हाला निश्चित सांगतो. या प्रासंगिक करण्याच्या गोष्टी असून रोज करणं म्हणजे उपासना, ध्यानधारणा, साधना, श्रवण अशाच आहेत. त्यामुळं साधारणपणे आनंद यात्रेचे पुढचा जो काय बिगुल शब्द वापरला तो बिगुल 3 वर्षानंतर वाजेल. तेव्हा दिवटे साहेब तुम्ही इथंच राहा, पुण्यातच, स्वारगेट डेपो सोडून जाऊ नका. मी प्रथम 1998 साली स्वारगेट डेपो मध्ये गेलो. पावशी आनंद यात्रा होती आणि तिथं चौकशीला गेलो तर सुनीता तिथं होती. ती आणि मी आम्ही बालपणी एकत्र होतो, एका वर्गात देखील होतो. तर माझ्या सगळ्या चिंताच मिटल्या. पण तेव्हापासूनच्या सगळ्या आनंद यात्रांना तिने इतका हार्दिक त्यांनी असा तिच्या हातात असेल तेवढं ऑफिसच्या एकूण धाटणीमध्ये प्रत्येक जण आपल्या हातात असेल तेवढंच करतो. पण तिने जे केलं, ज्या प्रेमाने केलं, परत तुमच्या सारख्या एकदम वरिष्ठांशी देखील गाठ घालून दिली, त्यामुळे हे सगळं सोपं होऊन गेलं. तर पुण्यात राहायला कोणाला आवडत नाही, तर तुम्ही देखील बदली न होता पुण्यातच असावं असं मी अशी प्रार्थना करतो असं म्हणू. आणि परत एकदा आपल्या या अतिशय भव्य दिव्य अशा आनंद यात्रेच्या निमित्ताने एक फार मोठा एक्झरसाइज आपल्या सगळ्यांच्या हातून झाला. आता आपण हे सगळं केलं हे विसरून जायचं असं मी तुम्हाला सांगतो. याची कल्याणची गोष्ट आहे. कल्याण मध्ये एका ग्रहस्थांनी खूपच प्रेरणा घेऊन गोंदलेकर महाराजांच्या चरित्रापासून एका व्यक्तीकडून 1 रुपया याच्यापेक्षा जास्त पैसे घ्यायचे नाहीत असं ठरवलं. लोकलनी वाहतूक करणाऱ्या लोकलनी जाणार येणाऱ्या लोकांच्या कडून एकाकडून 1 रुपया अशा प्रकारे त्यांनी वर्गणी गोळा केली. जास्त पैसे नकोत. पण ही वर्गणी देखील एवढी प्रचंड झाली, त्याच्यातून त्यांना मंदिर उभारायचं होतं गोंदलेकर महाराजांचं. तर खरंच लोकांनी 1 रुपया म्हणजे काहीच नाही अशा पद्धतीने देणगी देऊन भरपूर पैसे जमा झाले. त्यांनी त्याच्याकरता जवळपास 7-8 वर्ष मेहनत केली एवढे पैसे गोळा करण्याकरता. आणि तिथं श्रीरामाच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली. गोंदलेकर महाराजांचा देखील एक उत्तम फोटो तिथं लावला गेला. तिथं वास्तुशांत ज्याला म्हणतात काय सुरुवातीचा एक वेदोक्त उत्तम समारंभ असा झाला आणि तात्यासाहेब केतकरांना तिथं बोलवलेलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा उपस्थितीत हा कार्यक्रम झाला म्हणजे महाराजच आले अशी सगळ्यांची भावना होती. तर जेवण वगैरे झाली, प्रसाद भोजन आणि सगळे गोल करून बसले ते, तेव्हा ते गृहस्थ तात्यांना म्हणाले की अजून काय आज्ञा. तेव्हा तात्या असं म्हणाले की आता 7-8 वर्ष आम्ही फार मेहनत केली, प्रत्येकाकडून 1 रुपयाच घेतला, याच्यापेक्षा जास्त पैसे नाही घेतले, आणि मग हे मंदिर उभं केलं, हे सगळं विसरून जायचं. आता इथं नामाकरता रोज एकत्र यायचं. तर आपल्या कामाचं हे स्वरूप तसंच असल्यामुळं ही एक प्रकारे अत्यंत उत्तम अशी गोष्ट पार पडली. आता आपण आपल्या नेहमीच्या साधनेच्या अशा आपल्या कार्यामध्ये आपल्या स्वतःला आणि स्वधर्म कर्माच्या कार्यामध्ये आपल्या स्वतःला झोकून द्यायचं आहे. तरी देखील परत एकदा या अतिशय जे दृष्ट लागू नये असं म्हणतात असा जो उपक्रम पार पडला, त्याकरता जो स्वामीजींच्या कृपेनी पार पडला, पण मानवी हात देखील महत्वाचे असतात, आपल्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन मी त्याकरता करतो आणि माझं बोलणं संपवतो. हरि ओम तत्सत. हरी हरी.
कार्यक्रमाच्या शेवटी नेहमी भैरवी म्हटली जाते, तसं आता सद्भक्त सौवंदना पाटकर भैरवी म्हणतील. आणि आपल्या सगळ्यांना भगवंताजवळ काही एक प्रार्थना करावीशी वाटते, तर ती आपण सर्वजण मिळून यांचं हे झालं करवली तैसी केली कटकट, त्याच्यानंतर सद्भक्त सौ अर्चना दाते स्वामीजी स्वामी स्वरूपांतरचित वरप्रार्थना म्हणतील, ती आपण सर्वजण मिळून त्यांच्या बरोबर म्हणूयात.
करविली तैसी केली खटखट, करविली तैसी केली खटखट, वाकुडी कनीत देव जाणे, वाकुडी कनीत देव जाणे, करविली तैसी केली खटखट, करविली तैसी केली कटकट, कोणा कारणे झाले हे निर्माण, कोणा कारणे झाले हे निर्माण, देवाचे करणे देव जाणे, देवाचे करणे देव जाणे, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, तुका म्हणे मिया अभिमाना वेगळा, तुका म्हणे मिया अभिमाना वेगळा, घालूनी गोपाळा भार से, घालूनी गोपाळा भार से, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, वाकुडी कनीत देव जाणे, वाकुडी कनीत देव जाणे, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट, करविली तैसी केली कटकट.
सवार्थन दाते वर प्रार्थना म्हणतील, त्याच्यावर त्यांच्याबरोबर आपण सर्वजण मिळून वर प्रार्थना म्हणतो.
उतारा जगदाधारा देई मज सागर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर रमो चित्त निरंतर काम क्रोधादि का थारा मिलो न च मदंतरी अखंडित वसो मूर्ति तुझे श्री हरि साजिरी शरीरी ही घरीदारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशांतुनी गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ति दे मला नर नारी हरि रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरि मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो वता मी तू पण जगन्नाथा होवो एक चित्तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुलाता उदारा जगदाधारा देई मज सावर देई मज सावर देई मज सावर
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस